आप सुन रहे हो बेस्ट ऑफ मॉर्निंग नंबर वन विद आरजे रुद्रा ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बजाते रहो।
गुड मॉर्निंग इंद्रजीत शिंदे बोलता है। हाउ आर यू?
आई एम वेरी फाइन। हाउ आर यू डियर?
फाइन डियर।
बोला बोला कुठचा बदल? पॉझिटिव वाटतोय।
गोष्ट वाचली, बॉश कंपनी जी आहे आपली नाशिक मध्ये केलेली, म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा रियूज ऑफ वॉटर, प्लांट मध्ये जे पाणी वापरलं जातं किंवा आपण हात पाय धुतले की ते पाणी परत रिसायकल करून ते त्यांच्या बागेला किंवा झाडांना वापरतात। प्लस त्यांनी नाशिक ते त्र्यंबक या रस्त्यावर भरपूरशी झाडे लावलेली। हे जे रियुसेज ऑफ वॉटरचं जेव्हा आपण ऐकतो, म्हणजे हा जो बदल त्यांनी त्यांच्या मानसिकतेमध्ये घडवून आणला, त्यांच्या मॅनेजमेंटने जो बदल केला, रिअली अप्रिशिएबल, रिअली
डेफिनेटली डेफिनेटली।
नाही आपण हे पाणी जे वाया जाते, पाण्यासारखा पैसा वाया घालवतो, किंवा हे जे कन्सेप्ट आहेत किंवा तुमच्या रेड एफ एम मध्ये जे ऍड्स आहेत की पाण्याबद्दलचं एक थिंकिंग बदला, खरंच अप्रिशिएबल आहे।
गौरी कासट।
गौरी जी कशा आहात?
मी मस्त।
फार सुंदर नाव आहे आपलं गौरी। वा वा,
थँक्यू।
बोला बोला, काय कुठचा बदल पॉझिटिव्ह वाटतोय, छान वाटतोय?
नाशिक सायकलिस्ट ग्रुपनी नाशिक सायकल साठी खूप छान, म्हणजे सायकलिस्ट साठी खूप छान प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे। वय वर्ष 40 पुढच्या बायकाही मजेत रस्त्यावर सायकल करताना दिसतात। ते तो बदल मला खूप आवडलेला आहे।
क्या बात है, क्या बात है।
आय एम वन ऑफ द मेंबर ऑफ नाशिक सायकलिस्ट।
बर बर, आय एम नॉट रॉंग,
स्टील रेग्युलरली आय एम डुईंग सायकलिंग।
ओके ओके, ग्रेट, क्या बात है। आधी तर कॉंग्रॅच्युलेशन, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग हा तोच ग्रुप आहे ज्याच्यामध्ये ते दोन डॉक्टर बंधू आहेत ज्यांनी रेस अक्रॉस अमेरिका जिंकले,
हितेंद्र महाजन।
क्या बात है, क्या बात है, ग्रेट। एक दोन दिवसांपूर्वीच माझं त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांना गोदा गौरव पुरस्कारानं सम्मानित करण्यात आलेलं आहे, आणि आता प्रत्येक नाशिककराला सम्मानित केलं जाईल, कारण इतका सुंदर इनिशिएटिव्ह तुम्ही सगळी मंडळी घेता आहात।
सुनते रहो बेस्ट ऑफ मॉर्निंग नंबर वन विथ आर जे रुद्रा ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम। बजाते रहो।